चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रलंबित ऊस थकबाकीसाठी रालोदने केली निदर्शने। शेतकऱ्यांची राहिलेली थकबाकी आणि पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या किमती यांच्या विरोधात रालोद कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून निदर्शने केली। रालोदचे म्हणणे आहे की सरकार शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत नाही। जनतेला दिलासा देण्याऐवजी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्यामुळे महागाई वाढली आहे। कार्यकर्त्यांनी इशारा दिला की या समस्यांचे निराकरण न झाल्यास रालोदला नाईलाजाने आंदोलन करावे लागेल। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय लोकदलाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र चेअरमनच्या नेतृत्वामध्ये रालोदचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहोचले। इथे विरोध प्रदर्शन करताना रालोद महासचिव अशरफ अली खान म्हणाले, गेल्या 15 दिवसापासून साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांच्या ऊस पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली आणि बोगीची मोठी रांग लावल्यामुळे जवळपास 30 ते 40 तासानंतर ऊसाचे वजन झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांना ऊस घेऊन साखर कारखान्याच्या बाहेर उन्हात रांगेमध्ये उभे राहिल्यामुळे ऊस सुकला आहे। 5% ऊस वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे 40,000 क्विंटलचे नुकसान झाले आहे। कारखान्याला याची भरपाई द्यावी लागेल असे त्यांनी सांगितले। ऊस थकबाकी दिली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे। ऊस हंगाम संपल्यानंतर ऊस थकबाकी न भागवणे हे गंभीर झाले आहे। रालोद जिल्हाध्यक्ष योगेंद्र चेअरमन म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली जात आहे। पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमतीत जवळपास 5 रुपयांची वाढ सरकारने केली आहे, हे चुकीचे आहे। सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी जास्त अडचणीत टाकले जात आहे। दरम्यान एसडीएम संदीप कुमार यांच्याकडे निवेदन करण्यात आले की निवेदन देणाऱ्यांमध्ये माजी आमदार राजेश्वर बन्सल, चेअरमन जलालबाद, अब्दुल गफ्फार, रजनीश कोरी, डॉक्टर सौद हुसेन आदी सहभागी होते।